श्रीरा मूकं करोति वाचालं पंगुं लंगयते यत्कृपा तम अहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवन् गीते भवद्वेषिनी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दाय तपद्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारम् कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समरथं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् आवनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषस्य श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवद् सोऽहम् ಸಂಯೋಗರತಂ ಯೋಗರತಂ ಕೃತಾರ್ಥಚರಿತಂ ವಂದೇ ಯತಿಂ ಮಾಧವಂ ಸ್ವಾಮೀ ಮಾಧವನಾಥ ವಲ್ಲಭಮಥೋ ವೈರಾಗ್ಯರತ್ನಾಕರಂ ಪ್ರೇಮಭಕ್ತಸುಶಾಂತದಾಂತಸುಹೃದಂ ಉತ್ತುಂಗದಿಂ ವತ್ಸಲಂ ಸೋಹಂ ಬೋಧಶುಚಿತ್ವಪೂರ್ಣಸತತಂ ತುರ್ಯತ್ವಮಾಸಾದಿತಂ ವಂದೇ ತ್ವಾಂ ಮಕರಂದನಾಥಯತಿನಂ ರಕ್ಷಸ್ವದೀನಾಂಕಿತಂ. ಬೋಲಾ ಜಗದ್ಗುರು ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಕರಂದನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸವ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ.
जिव्हे आपुली चवी चाखणे का चक्षु निज बुबुळ देखणे आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पई का प्रभेसी प्रभा मिळे गगन गगनावरी लोळे नाना पाणी भरले खोळे पाणीयाची आपणची आपण याते पाहिजे जे अद्वैते ते ऐसे होय निरुते बोली जतू असे जे पाहिजते न वीण पाहिजे काही नेणनाची जाणीजे आद्य पुरुष गा म्हणिजे जया ठाया तेथही उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभवती जिभा मग नाम रूपाचा वडंबा करीती वाया. इथपर्यंत आपलं मागचळेल झालेलं होतं. ತತ ಪದಂ ತತ್ ಪರಿಮಾರ್ಗಿತವ್ಯಂ ಯಸ್ಮಿನ್ ಗತಾ ನ ನಿವರ್ತಂತಿ ಭೂಯಾಃ ತಮೇವ ಚಾದ್ಯಂ ಪುರುಷಂ ಪ್ರಪದ್ಯೆ ಯತಃ ಪ್ರವೃತ್ತಿ ಪ್ರಸೃತಾ ಪುರಾಣಿ. ಯಾ ಶ್ಲೋಕಾರಚ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜಾಂಚ ನಿರೂಪಣ ಆಪಣ ಪಾಹತೋ ಆಹೋತ್. ಪರಮಾತ್ಮ್ಯಾಲಾ ಜಾಣ್ಯಾಚ ಉಪಾಯ ಮ್ಹಣೂನ್ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜಾಂನಿ ಧ್ಯಾನಾಚ ವರ್ಣನ ಕೇಲೇಲ ಆಹೆ. आणि आपण गेले कित्येक बुधवार हा भाग पाहतोच आहोत. प्रत्येक वेळेला मला काही नवीन स्फूर्त आणि मी त्याच त्याच ओव्यांवर प्रवचन करतो आहे. मागच्या वेळेला मी म्हणालो की उपनिषदांनाही मागे टाकेल अशा प्रकारचं निरूपण ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. तेथे उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभवती जिभा जे पाहायचं असेल तर पाहण्याचा अहंकार सोडून पाहायला लागतं. पाहण्याचा अहंकार असेल तोपर्यंत जे पाहिलं जात नाही. पाहण्याचा अहंकार म्हणजे मी पाहतो आहे ही जाणीव, ज्याला आपण बाह्य अहंकार म्हणतो तो अहंकार तर चालतच नाही. बाह्य अहंकाराचा ज्यांनी त्याग केला म्हणून जो स्वतःला निरहंकारी समजतो तोही इथं फारसा कामाचा नाही. या ठिकाणात जो पाहण्याचा पाहणाऱ्याचा अहंकार आहे, मीपणाचा अहंकार आहे, त्याचं स्वरूप अगदीच वेगळं आहे. पाहण्याचा जो भाव असतो तो भाव जवळपास शेवटपर्यंत ध्यानात टिकून राहतो. ध्यानामध्ये विचार नाहीसे होतात, पण विचार नाहीसे झाले हे समजणारा मात्र राहतो, तो मी असतो. मला समजतं की विचार नाहीसे झाले. विचार नाहीसे झाल्यानंतर काही काळ शून्यावस्था ध्यानामध्ये असते. शून्यावस्था याचा अर्थ काहीच नाही, पण काहीच नाही हे समजणारा मात्र तिथं असतो. या शून्य स्थितीचं अजून थोडा दीर्घ काळ, ज्याला निःशून्य स्थिती म्हणतात, की ज्या स्थितीमध्ये आपण परमात्मा अशा प्रकारची प्रचिती येऊ शकते, जी उन्मनीच्या अलीकडची अवस्था समजली जाते, त्या निःशून्य स्थितीमध्ये देखील दीर्घ काळ शून्यावस्था आहे आणि आता मला शांत वाटत आहे, अशा प्रकारे मीची जाणीव असतेच. त्याच्याही पुढे जाऊन परमात्म्याशी अल्पकाळ एकरूपता साधली, परमात्म्याशी एकरूपत्वाचा प्रत्यय आला आणि तो क्षणमात्र प्रत्यय आल्यानंतर तिथून खाली आला आणि मग विचार उठला की मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी हा शिल्लक राहिलाच. परमात्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे, मी सच्चिदानंद हे तिथं नाहीये, तरी देखील मी सच्चिदानंद अशा प्रकारचा भाव राहिलाच, मी परमात्मा अशा प्रकारचा भाव राहिलाच, मी शांत स्वरूप अशा प्रकारचा भाव राहिलाच. जोपर्यंत अशा प्रकारचा भाव आहे तोपर्यंत पाहण्याचाच भाव आहे असं समजलं जातं. म्हणून त्याच्याही दीर्घ स्थितीमध्ये जेव्हा पाहणारा पाहतो आहे आणि पाहत असताना आपण पाहतो आहोत याचाही त्याला विसर पडतो आहे. पाहणं तर चालू आहे पण मी पाहतो आहे याचा विसर पडतो आहे. अशा दीर्घ काळच्या स्थितीमध्ये मात्र त्याला एकरूपत्वाचा प्रत्यय येतो. एकरूपत्वाचा जेव्हा दीर्घ प्रत्यय येतो तेव्हा तिथं पाहणारा मात्र कोणी शिल्लक नसतो. त्याला उद्देशून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे पाहिजते नवीन पाहिजे. त्या ठिकाणी पाहणारा कोणी नसतो पण पाहण्याची क्रिया चालू असते. पाहण्याची क्रिया चालू असते पण अभिमान शून्य द्रष्टा असतो, मीपणा विरहित ते पाहणं असतं. दर्शन तर असतं पण दर्शन घेणारा द्रष्टा तिथं मी भावानी नसतो. काही नेणनाची जाणीवे हे अजून एक अवघड तंत्र ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. मी जाणतो हे जाणणारा आत आहे, बरोबर आहे. तुम्ही जे जे जाणता ते जाणणारा, जाणतो असं म्हणणारा तुमच्या आत बसलेला आहे, तो म्हणतो की मी हे जाणतो. आणि काही जाणत नाही हे जाणणारा देखील आत बसलेला आहे. तुम्ही असं म्हणता की अलीकडच्या 12वीच्या गणिताची मला कल्पना नाही, मला ते समजणार नाही, मी ते जाणत नाही. न जाणणारा देखील आतच आहे आणि जाणणारा देखील आतच आहे. हा जो जाणणारा आहे तो त्याच्या जाणीवेमध्ये सापडणाऱ्या आणि त्याला येणाऱ्या गोष्टी देखील जाणतो आणि न येणाऱ्या गोष्टी देखील तो जाणतोच. अशा रीतीने न येणाऱ्या गोष्टी जाणणारा जो आहे, सहसा जाणीवेला खूप महत्व दिलं जातं. परमार्थामध्ये देखील मी शास्त्र जाणतो, मी उपनिषद जाणतो, मी गीता जाणतो, पण जो जाणणारा असतो त्याला जर जाणलं गेलं नाही तर गीतेला जाणून उपयोग काही नाहीये. समर्थ म्हणतात, म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कास तर्की असा कोण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येथ जाणीव करी त्याची नेणे, आथिलेपणे मिरवी त्याची उणे, आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही. या ठिकाणी आम्ही झालो असं म्हणणारा त्यांनी काही तो झालेला नाही असं समजायचं. जो म्हणतो आता आता आम्हाला श्रवणाची काही आवश्यकता नाही, आम्हाला आता सगळं माहिती आहे, असं जो म्हणणारा आहे त्याला खरं म्हणजे काही माहिती नाही. कारण जाणीव करणारा जो आहे तो आपल्या स्वतःला जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत त्यांनी जाणलं असं म्हणता येत नाही. शब्द जाणून जाणलं असं होत नाही. आणि शब्द न जाणता, शब्द न जाणणारा देखील जाणीव स्वरूपच आहे, आतच आहे. जो जाणलं असं म्हणतो तोच जाणलं नाही असं म्हणतो. हा जो जाणलं आणि जाणलं नाही हे म्हणणारा आहे तो एकच आहे. जो म्हणतो मी जाणलं तोच म्हणतो की मी जाणलं नाही. त्याला संवित असं म्हणतात, त्याला ज्ञाता असं म्हणतात. तो आत्मा. म्हणून जाणण्याचे पदार्थ जे आहेत ते पदार्थ जाणणारा जसा जाणता म्हणता येत नाही, ज्ञानी म्हणता येत नाही, तसं नेमता तर आधीच जगाने त्याला रद्दी ठरवलेला आहे, तो अडाणी अज्ञानी. पण आपण जाणत नाही हे देखील ज्या सत्तेवर समजतं त्या सत्तेला जो जाणतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काही नेणाची जाणीजे आद्य पुरुष गा म्हणीजे जया ठाया ते. अशा या ठिकाणाला आद्य पुरुष असं म्हटलं जातं. मागच्या वेळेला मी सांगत होतो कठोपनिषदातले श्लोक श्रवणायापी बहुभीर यो न लभ्या. कितीही श्रवण केलं तरी देखील जो जाणला जात नाही. श्रवणाची एक प्रक्रिया आहे. तुम्ही आता ऐकता आहात आणि तुम्ही आता तर नेमकं आत्म्यासंबंधी ऐकता आहात. म्हणजे ऐकण्यातली देखील जी वरिष्ठ गोष्ट आहे त्याच्याविषयी तुम्ही ऐकता आहात. आणि अशा प्रकारचं श्रवण आपलं खूप झालेलं आहे. 1977 सालापासून मी याचं श्रवण करतो आहे स्वामीजींच्या मुखातून. खूप श्रवण केलेलं आहे. श्रवणानी जर काही होत असेल तर श्रवणानी बुद्धीच्या ठिकाणी एखादी गोष्ट ठसते. श्रवणानी मन तयार होतं, श्रवणानी विचार तयार होतात. पण विचाराच्या माग, बुद्धीच्या माग, मनाच्या माग जो आहे तो तसाच राहतो. श्रवणाने शब्दाचं ज्ञान होतं, पण शब्दाच्या ज्ञानाच्या माग जो शब्दाचं ज्ञान घेणार आहे त्याचं ज्ञान श्रवणामुळं केवळ होऊ शकत नाही. त्यामुळं श्रवणायापी बहुभीही यो न लभ्या. खूप श्रवण केलं म्हणून आत्मा जाणला असं होत नाही. आत्मा जाणण्याच्या प्रक्रिया आहेत, त्यांनीच आत्मा जाणला जातो. त्याची प्रक्रिया ध्यानातून जाते, श्रवणातून नाही. श्रवण मात्र त्याची सुरुवात आहे, श्रवणाला दुर्लक्ष करता येणार नाही. श्रवण ही महत्वाची साधना देखील आहे, पण केवळ श्रवण आहे म्हणून आत्मा जाणला असं होऊ शकत नाही. शृण्वंतोपी बहुवो यम न विद्युहू. खूप ज्याच्याविषयी ऐकलं ते जाणलं असं होत नाही. आश्चर्यात वक्ता कुशलोस्य लब्ध्वा. आणि याच्याविषयी सांगणारा वक्ता देखील आश्चर्यासारखा असतो. सगळं जाणून, कारण बोलण्याची प्रक्रिया ही त्याच्यातूनच जाते. जसा श्रवण करणारा श्रोता तसा बोलणारा वक्ता. वक्ता बोलत असतो तेव्हा नाना संदर्भ शोधत असतो आणि संदर्भ घेऊन बोलत असतो. तसं पूर्वी जे ऐकलेलं असतं त्याची स्मृती जतन करून ठेवतो आणि बोलतो. आपला तर्क वापरतो आणि बोलतो. पण उपनिषद असं म्हणतात की नैषा तर्केण मती रापने. या कितीही तर्क लढवला तरी आत्मा प्राप्त होत नाही. आणि ऐकलेलंच परत सांगणं दुसऱ्याला हे जे वक्ता करतो ते तर त्याला न समजल्याचंच लक्षण आहे. आणि वाचलेलं त्याचा अभ्यास करून परत सांगतो तेही न समजल्याचंच लक्षण आहे, न जाणल्याचंच लक्षण आहे. त्यामुळं जाणून बोलणारा वक्ता हा आश्चर्यासारखा असतो, स्वामीजींसारखा एखादा वक्ता जो त्याचा अनुभव घेतो आणि परत बोलतो. म्हणून उपनिषद असं म्हणतं की आश्चर्यात वक्ता कुशलोस्य लब्ध्वा, आश्चर्य ज्ञाता कुशलानुशिष्टः, आणि कुशल आचार्यांनी अनुशासिलेला वक्ता हा तर फार आश्चर्यासारखा आहे. कारण बरेच वक्ते हे स्वयंप्रेरित वक्ते असतात, स्वयंघोषित वक्ते असतात, ते अभ्यास वगैरे करतात आणि बोलतात. त्यांनी अनुशासनातून तो गेलेला नसतो, आचार्यांच्या अनुशासनातून जाऊन तयार झालेला, आचार्यांकडून श्रवणही करतो आणि आचार्यांच्या अनुशासनातूनही जो जातो. अनुशासन ही प्रत्येक ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पतंजलींनी योगसूत्र सांगायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा अथ योगानुशासनम म्हणून सुरुवात केली. हे जे अनुशासन आहे, शासन वेगळं आणि अनुशासन वेगळं. शासन हे तुमच्यावर लादलेलं आहे. कसं आपण मुलांना संस्कार देतो, याचा अर्थ न करत संस्कार त्यांच्या गळी उतरवतो, ते एक प्रकारे शासन असतं त्यांच्या दृष्टीने. शासन आपण जसा शब्द वापरतो तसा नाहीये. शासन ही एक व्यवस्था आहे आणि त्या शासनाच्या माध्यमातून एखादी गोष्ट नीट राखणं जमतं म्हणूनच त्याला शासन असं म्हटलं जातं. संस्कार हे शासनासारखे आहेत, पण तेच संस्कार घेऊन साधारणपणाने हे जे संस्काराचं तंत्र आहे ते देखील तिसऱ्या वर्षी सुरू करायला लागतं, जे तिसऱ्या चौथ्या पाचव्या वर्षी वयाच्या 2.5 वर्षाचा झाला की प्ले ग्रुप मध्ये पाठवतात, तर एक प्रकारे शासनाला सुरुवात होते. तिथपासून तो खऱ्या अर्थाने ते शासन ग्रहण करतो त्याच्या वयाच्या 16-18 वर्षी असं समजलं जातं. तरी देखील मुलांच्या बाबत 16-18 ते 20 हा काळ परत बंडखोरीचा येण्याची शक्यता असते. तरुण होत असतात आणि बंडखोरी येण्याची शक्यता असते. मुलींच्या बाबत हेच शासन 13-14 ते 17-18 बंडखोरीचं होण्याची शक्यता असते. त्या शासन झुगारून देण्याची शक्यता असते. त्यांना शासन नको वाटायला लागतं. आणि तरीही जर ते टिकलं, मुलाच्या बाबत 20 वर्षापर्यंत टिकलं, मग त्याचं अनुशासनात रुपांतर होतं. अनुशासन म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या मर्जीनी एका शासनातून जाणं, एका रस्त्याने जाणं, एका मार्गाने जाणं. गुरूंच्या अनुशासनातून शिष्याला जावं लागतं. गुरूंच्या अनुशासनातून न जाणारा शिष्य, ज्याला फारशी गुरूंची ओळख नाही, जो फारसा गुरूंकडे आला नाही, गुरूंच्या तालमीत जो तयार झाला नाही, त्याला गुरूंचे कित्येक विचार माहीत नसतात, कित्येक प्रसंगी गुरु कसे वागले हे माहीत नसतं, अशा वेळेला तो स्वतःच्या बुद्धीने चालण्याची शक्यता असते. व्यवहारात, कार्यात, साधनेत देखील. म्हणून आचार्य कुशल पाहिजेत आणि त्या कुशल आचार्यांनी अनुशासिलेला असा वक्ता पाहिजे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली दीर्घकाळ तयार झालेला असा वक्ता पाहिजे. एकदा असं झालं 1984 साली स्वामीजींना एक माइल्ड हार्ट अटॅक आला. अर्थात जवळपास 3 महिने त्यांचं सत्यसाई निलयला येणं आणि प्रवचन त्यांची होणं हे बंद झालं. त्यांना डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली, स्वामीजी प्रवचनाला येईन असे झाले. केंद्र बंद होती तेव्हा केंद्र घराघरामध्ये भरत होती, माया अपार्टमेंट झालेलं नव्हतं आणि दीर्घ काळ स्वामीजींचं कोणालाही दर्शन नव्हतं. श्रोते सैरभैर झालेले होते. अशा परिस्थितीमध्ये आपल्या इथे येणारे एक साधक, तर ते चिन्मयी संजीवनी तिला असं म्हणाला की मला असं वाटतं की मी मकरंद वगैरे आम्ही तयार झालेले आहोत, तर आम्ही सत्यसाई निलयमध्ये प्रवचन करावं असं तो म्हणाला. चिन्मयीनी ही गोष्ट स्वामीजींना सांगितली. स्वामीजी म्हणाले त्यांना सांगा की प्रथम आपण तयार व्हा, तयार झालो हा भ्रम सोडून द्या. त्यांना म्हणाव की आधी तुम्ही तयार व्हा आणि मग सांगण्याच्या गोष्टी बोला. अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तरी लपोनी असावे, प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. आणि मग मला असं कळलं की त्यांनी असं सांगितलं, त्याच्याबरोबर माझं नाव घेऊन सांगितलं, त्यामुळे चिन्मयीनी स्वामीजींना ते सांगितलं. मी काही काळाने स्वामीजींना सांगायला गेलो की मला हे काही माहिती नव्हतं आणि माझ्या अपरोक्ष हे झालं. मी असं म्हटलं नव्हतं की मी प्रवचन करेन. स्वामीजी मला असं म्हणाले की तू म्हणाला नाहीस हे ठीकच आहे, पण तरी देखील आधी आपण तयार होणं हीच गरजेची गोष्ट आहे. आणि आपण तयार झाल्याखेरीज तुम्हाला अजून कितीतरी श्रवणाची आवश्यकता आहे. आणि मग त्याच्यानंतर बराच काळ, जवळपास आम्ही सगळे 77 सालापासून श्रवण करत होतो. 91 साली स्वामीजींना जेव्हा पॅरालिसिसचा अटॅक आला तेव्हा परत स्वामीजींचे कार्यक्रम बंद पडले. स्वामीजींची प्रवचन तेव्हा अशी टिपेला पोचलेली होती असा तो काळ होता. तेव्हा रविवारी संध्याकाळी मी प्रवचन करावीत असं विश्वस्त मंडळात ठरलं गेलं. स्वामीजींना सांगायला सगळे ट्रस्टी गेले, तर स्वामीजींनी त्याचा आनंदाने स्वागत केलं. अनुशासनातून आणि दीर्घ अनुशासनातून कुशल वक्त्याच्या हाताखाली तयार झालेला असा जो वक्ता असतो तो वक्ता देखील आश्चर्यासारखा असतो असं उपनिषद म्हणत. आश्चर्य ज्ञाता कुशलानुशिष्टा हा, कुशल आचार्यांनी अनुशासिलेला असा वक्ता. न नरेणावरेण प्रोक्ता हा, अनेक प्रकाराने चिंतन केला जाणारा हा आत्मा. एष सुविज्ञेयो बहुधा चिंत्यमाना हा, प्राकृत पुरुषांनी सांगितल्या तर नीट समजत नाही. कुशल अनुशासन त्याच्या खाली तयार झालेल्या वक्त्यांनी सांगितलं तर मगच समजतं. अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ती, भलत्यांनी सांगून काहीही कळत नाही. आणि यान ही तर्क अणुप्रमाणात, तो अणुप्रमाणाहून ही अणु सूक्ष्म आहे, अतर्क्य आहे, त्यामुळे कोणीही त्याच्याविषयी सांगून काहीही लाभ होत नाही. सांगणारा हा अधिकारीच लागतो. आणि मग उपनिषद असं म्हणतात की नैषा तर्केण मतिरापने या, हे ज्ञान तर्कानी प्राप्त होत नाही. प्रोक्तान्येव सुज्ञानाय प्रेष्ट, असाधारण गुरुनी सांगितलेलाच सम्यक ज्ञानाला कारण होतो. तेथ उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभवती जिभा, या ज्या श्रुती आहेत या श्रुती देखील ज्यांनी ऐकलेलं आहे अशा कुशल वक्त्याकडून आचार्यांकडून आणि ऐकलेलंच लिहून काढलेलं आहे त्यांना श्रुती असं म्हटलेलं आहे. जे जसं ऐकलं तसं असं श्रुतीचे शब्द आहेत. आपल्या इथं श्रुती, स्मृती, पुराणोक्त असे जे शब्द आहेत त्याच्यात श्रुती या सर्वश्रेष्ठ समजल्या जातात. श्रुती याचा अर्थ जसं ऐकलं तसं, जे ऐकलं ते, आणि स्मृती याचा अर्थ जे ऐकलं ते नंतर आठवणीने लिहून काढणं. आपली जी स्मृती आहे ती स्मृती आपल्याला धोका देण्याची शक्यता आहे, दगा देण्याची देखील शक्यता आहे. आपल्या स्मृतीप्रमाणे आपल्याला 100% आठवत नाही. शिवाय जे सांगायचं असतं ते जे सांगायचं असतं ते तसंच समजतं असंही नाही. ऐकणारा आपल्या मनाप्रमाणे ऐकत असतो, आपल्या कल्पनांप्रमाणे त्याचं ग्रहण असतं. अशा प्रकारे कल्पनांनाही बाजूला ठेवून जे ऐकलं गेलं पण स्मृतीमुळे लिहून काढलं गेलं त्यांना स्मृती असं म्हणतात. स्मृती हे प्रमाण आहे पण श्रुती हे अधिक उत्तम प्रमाण आहे. आणि पुराण हे त्या तऱ्हेने कमी दर्जाचं प्रमाण समजलं जातं. कुठल्याही शास्त्राच्या प्रतिपादनाकरता पुराणातले कोणतेही दाखले दिले म्हणून गोष्ट सिद्ध झाली असं होऊ शकत नाही. कारण पुराणामध्ये जे वर्तन आहे अनेक महात्म्यांचं झालेलं त्याचा अर्थ काढला जातो. त्यांनी कोणत्या बोधाने ते वर्तन केलं हे प्रत्येकाला सर्वस्वी समजणं शक्य नाही. त्यामुळे पुराण हे फार कमी दर्जाचं प्रमाण समजलं जातं. तेथे उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभवती जिभा, मग नाम रूपाचा वडंबा करीती वाया. उपाधी परमात्म्याच्या संबंधी उपाधीचा आश्रय घेऊन श्रुती बरंच काही बोलतात. श्रुतींना सांगायला लागतं की तो अनादि आहे. अनादि शब्द हा उपाधीजन्य शब्द आहे. अनादि म्हणजे कुठलाही कारण रहित, त्याला आधीच नाही. उत्पन्न तर झालेला आहे पण अनुत्पन्न आहे. तो अमुक वेळेला उत्पन्न झाला असं त्याच्याबद्दल सांगता येत नाही. एवढंच नव्हे तर तो सदान कदा नेहमीचाच आहे असा, त्याला अनादि असं म्हणतात. तो कारणरहित आहे. कुठलीही गोष्ट होते तेव्हा कार्य आणि कारण भावानी होते. कारण याचा अर्थ पदार्थ, मूळ पदार्थ. जसं माती हे कारण आणि मातीपासून बनवलेली जी भांडी आहेत तर ती त्याचं कार्य असं समजलं जातं. कारण व्यतिरेकेन कार्यस्य अभाव हा. जर कारणच नसेल, मातीच नसेल, तर मातीपासून कुठलेही पदार्थ बनू शकत नाहीत, वस्तू बनू शकत नाहीत. जर तंतू नसेल तर पट बनू शकत नाही. तंतू हा कारण स्वरूप आहे. पण परमात्मा हा कशापासूनच उत्पन्न होत नाही आणि कोणीच त्याला उत्पन्न केला नाही म्हणून त्याला अनादि असं म्हणतात. पण ही अनादि ही परमात्म्याची उपाधीच आहे. कारण तो अनादि आहे असं त्याच्यावर जे लेबल लागलं, त्याच्यावर जो शिक्का बसला, जर तो एकच सर्वत्र भरून राहिलेला आहे तर त्याला अनादि म्हणणारा दुसरा आला कुठून? असं असल्यामुळं अनादि हे परमात्म्याचं एक प्रकारे उपाधीजन्य असं वर्णन आहे. तसंच परमात्म्याच्या अजूनही उपाधी आहेत. विश्वाचं उपादान कारण आणि निमित्त कारण एक परमात्मा आहे असं म्हटलं जातं. ही शास्त्रीय भाषा आहे. उपादान कारण आणि निमित्त कारण, मूळ परमात्म्यापासून, परमात्म वस्तूपासून जो अनादि आहे, कारणरहित आहे, अशा परमात्म्यापासून उपादान कारण आणि निमित्त कारण, एखादी वस्तू घडवण्यासाठी एक पदार्थ पाहिजे आणि त्या पदार्थापासून वस्तू बनवणारा देखील कोणीतरी पाहिजे. म्हणून माती हे घटाचं उपादान कारण आणि कुंभार हे निमित्त कारण. उपादान कारण आणि निमित्त कारण या दोन्ही गोष्टी असल्या तरच मातीचा पदार्थ बनू शकतो. आणि उपादान कारण आणि निमित्त कारण इथं दोन्ही परमात्माच झालेला आहे. मूळ वस्तू देखील ज्याच्यापासून हे विश्व झालं ती अव्यक्त अनादी वस्तू कारणरहित वस्तू ही परमात्माच आहे. आणि घडवणाराही परमात्माच आहे. कोणी असं म्हणेल की उपादान कारण आणि निमित्त कारण एकमेकांपासून वेगळे असायला पाहिजेत. जसं सोनार आणि सोनं अशा दोन एकमेकांपासून भिन्न वस्तू, सोनार निमित्त कारण आणि सोनं हे उपादान कारण, म्हणून अलंकार बनतात, कार्य घडतं. सोनार आणि सोनं या दोन गोष्टींमुळे अलंकार बनतात. त्यामुळं उपादान कारण आणि निमित्त कारण एकमेकांपासून वेगळे असतात असं दिसतं. पण उपादान कारण आणि निमित्त कारण दरवेळेला एकमेकांपासून वेगळे असायला पाहिजेत असा नियम नाही. जशी एक पानावर चालणारी आळी किंवा कोळीण पानावरून घसरून खाली पडली तर आपल्याच पोटातून एक तंतू निर्माण करते आणि त्या तंतूला चिकटून ती परत पानापर्यंत वर येते. या ठिकाणी उपादान कारण आणि निमित्त कारण हे एकमेकांपेक्षा वेगळे नाहीत. तसा परमात्मा हा उपादान कारण ही झाला आणि निमित्त कारण ही झाला, पण परमात्म्याबद्दल असं सांगणं म्हणजे उपाधीच आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तेथही उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभवती जिभा, मग नामरूपाचा वडंबा करीती वाया, मग नामरूपाचा पुष्कळ गलबला होतो. आता जसा झाला तसा तो अनादि आहे का? निमित्त कारण आणि उपाधी कारण, उपादान कारण दोन्ही होऊन त्यांनी विश्व निर्माण केलं. जसं आपल्यातूनच त्यांनी विश्व निर्माण केलं, थोडीही भिन्नता न होता वेगळा पदार्थ निर्माण केला नाही. म्हणून समर्थ म्हणतात, नभी वावरे जो अणुरेणू काही रिता ठावया राघवे वीण नाही. किंवा कधी कधी ते असं म्हणतात, आगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. जर विश्व या नावाचा वेगळा पदार्थ झाला असता, पण परमात्माच सर्व झालेला आहे म्हणून इथं वेगळं काही झालंच नाही. अशा प्रकारे श्रुतींना देखील फार बडबड करावी लागते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ध्यानामध्ये जी गोष्ट, जी वस्तू सहज सापडते, ज्या वस्तूशी ध्यानात ध्यान करणारा सहज तन्मय होतो आणि पाहिजे तन पाहिजे तेन वीण पाहिजे अशी स्थिती प्राप्त करतो, त्याच्यासाठी श्रुतींना किती बोलावं लागतं. नेहमी अनुभव हा शब्दामध्ये आणण्यासाठी फार बोलावं लागतं, तरी देखील ते संपूर्ण बोललं जाईल असं नाही आणि संपूर्ण ऐकलं जाईल असं नाही. पण श्रुतींनी केलेला प्रयत्न हा अप्रतिम म्हणायला पाहिजे. नांतः प्रज्ञम न बहिः प्रज्ञम नो भयत प्रज्ञम न प्रज्ञम ना प्रज्ञम, किती कोलंट एवढ्या. अदृष्टम अव्यवहार्यम अव्यपदेशम एकात्म प्रत्यय सारम शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते स आत्मा स विज्ञेयः. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पै भव स्वर्गा उभगले मुमुक्षु योग ज्ञाना वळधले पुढती न यो या निघाले पैजा जेथ. साधक साधना करत असताना आणि जन्म जन्म साधना करत असताना, या जन्मात पुढच्या जन्मात त्याच्या पुढच्या जन्मात त्याच्या पुढच्या जन्मात चालू जन्मात त्याची साधना जशी गहन होत जाते, सूक्ष्म होत जाते, तशी त्याची ब्रह्मप्राप्तीची इच्छा अधिकाधिक तीव्र अशी होत जाते. सुरुवातीला कदाचित त्याच्या साधनेचा रोख देखील इथल्यापेक्षा अधिक चांगल्या लोकात जावं असा असू शकतो, जसं स्वर्गामध्ये जावं असा. हा स्वर्ग हा लोक आहे का नाहीये स्वर्ग नावाचा लोक आहे का, इथंच स्वर्ग आहे, इथंच नरक आहे आणि भवही इथंच आहे. तत्वज्ञानी असं म्हणतात की इथंच ते सर्व आहे. आपल्या विचारांमुळे आपल्या अवतीभोवती स्वर्ग असतो. संतांचा संगतोची स्वर्गवास, संतांच्या संगतीला राहणं हा स्वर्गात राहण्यासारखा आहे. संतांच्या अवतीभोवती स्वर्ग असतो, तरी देखील स्वर्ग असू शकेल. जसं शास्त्र म्हणतं कदाचित इथं जसं आहे तसं याच्या सारखंच एक अप्रतिम राहण्याचं ठिकाण असू शकेल. परवाच मी एक व्याख्यान वाचलं पुण्यात, या आयुकामध्ये कोण एक युरोपियन शास्त्रज्ञ आल्या होत्या, त्या असं म्हणाल्या की महास्फोट झाला हे निश्चित, जगताची उत्पत्ती झाली हे निश्चित, तिथून विश्व निर्माण झालं हे निश्चित, पण काही गोष्टींचा जर तपास लागला आणि त्याच्या आम्ही जवळ आलेले आहोत तर आम्हाला असं सिद्ध करता येईल की हे जे विश्व आहे अशी असंख्य विश्व उपलब्ध आहेत, हे एकच विश्व नाही. सूर्य ज्या आकाशगंगेचा सदस्य आहे त्या आकाशगंगेत सूर्यमालेसारख्या 100,000 crores एवढ्या सोलर सिस्टीम्स आहेत, पण हे एकच विश्व नाहीये. अशी कित्येक विश्व असतील, अगणित विश्व असतील अशा निष्कर्षापर्यंत आम्ही आलोत असं त्या म्हणतात. पण अजून आम्हाला काही गोष्टींचा तपास लागणं आवश्यक आहे. तसंच त्यांनी असंही म्हटलं की या विश्वामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असणारे जे ग्रह तारे आणि तिथली तिथली परिस्थिती जर पाहिली तर पृथ्वीसारखा ग्रह निर्माण होणं हे आश्चर्यच आहे. कारण कित्येक ग्रह असे आहेत की तिथं नुसता ऍसिडचा पाऊस पडतोय दिवस रात्र. राहण्यालायक तर कुठेही परिस्थिती नाही माहीत असलेल्या विश्वामध्ये. अशा विश्वामध्ये पृथ्वीसारखा ग्रह असणं हे आश्चर्य आहे आणि सजीव निर्माण होणं हे आश्चर्य आहे. आणि त्या सजीवांमध्ये माणसासारखा सजीव निर्माण होणं की जो विश्वाची उत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्या अर्थी अशा प्रकारचा सजीव निर्माण करण्याची शक्ती या महास्फोटात होती आणि मनुष्यासारखा सजीव निर्माण झाला. ऐका त्यांचं वाक्य, ज्या अर्थी असं झालं त्या अर्थी विश्वाचं कोडं माणसाकडून उलगडावं असं या विश्वालाच अभिप्रेत असावं असं त्या म्हणतात. हे अवघड असलं तरी ज्या अर्थी असं सगळं झालेलं आहे त्या अर्थी हे घडू शकेल असं त्या म्हणतात. आणि विश्वाच्या पलीकडे असणाऱ्या अनंत विश्वांमध्ये पृथ्वीसारखा ग्रह जर सापडला तर आश्चर्य वाटायला नको. तो एखाद वेळेला स्वर्गही असू शकेल, नसेलही. साधना ही ज्या कारणाकरता करायची ती म्हणजे इथं जी सुख दुःख आहेत ती मुळीच नसतील अशा ठिकाणी मला जायचंय असं सुरुवातीचा रोख असणं हे शक्य आहे एखाद्याच्या बाबतीत. आणि असे अनेक लोक असणं देखील शक्य आहे. म्हणून स्वर्गाकरता प्रयत्न, अधिक पुण्य मिळवण्याचा प्रयत्न असा चालू आहे. आणि तशा प्रकारे प्रेरित झालेले लोक आहेत देवलोकामध्ये जायचं, पितर लोकांमध्ये जायचं, स्वर्ग लोकामध्ये जायचं अशा त्यांच्या इच्छा असतात. ते आहेत की नाहीत हे माहीत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते आहेत असं जरी धरलं तरी देखील या स्वर्गाला देखील उभगलेले किती वेळेला जन्माला यायचं, किती वेळेला सुख भोगत राहायचं, जन्मापासूनच मुक्ती नाही, परत परत येणं. मुमुक्षु योग ज्ञाना वळघले, असे मुमुक्षु योगाच्या ज्ञानात, योगाच्या माध्यमातून ज्ञान मिळवण्यासाठी म्हणून प्रवर्तित झाले. पुढती न यो या निघाले पैजा जेथ, आणि परत भवस्वर्गाला येणार नाही अशी पैज मारतात जे. योगाचा म्हणजे ध्यानाचा अभ्यास करून आता परत जन्माला येणार नाही अशी पैज मारून जे साधना करतात असं म्हणतात. पै भव स्वर्गा उभगले मुमुक्षु योग ज्ञाना वळगले पुढती न यो या निघाले पैजा जेथ. आपली वेळ संपली. संसाराची या पाया पुढा पळती वीत राग होडा ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्म कडा घालिती मागा उर्जळेला. हरिओम तत्स. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी बोला. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर संत. हरि हरि.